चला दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. टेम्परेचर आपण बघूया. काहीतरी भन्नाट काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. एका पेपरमध्ये म्हणजे पुणे मिररमध्ये मॅक्सिमम 41 डिग्री सेल्सिअस आणि मिनिमम 24 डिग्री सेल्सिअस, ह्युमिडिटी आहे 22%. आणि दुसरीकडे ऑनलाईन बघितलं तर फॉर अ चेंज तिथेही जवळजवळ सेमच आहे. मॅक्सिमम सेम 41 डिग्री सेल्सिअस आणि मिनिमम 23 डिग्री सेल्सिअस 24 जे पेपरमध्ये आले त्याच्याऐवजी. आणखी पेपर आपण उघडूया. लोकसत्तात 40.4 डिग्री सेल्सिअस आणि 23.8 डिग्री सेल्सिअस, तर बेसिकली 40 वर आहे एवढं मात्र खरं. बाय द वे, एप्रिलचा हा जो महिना होता, हा आत्ता कालचा महिना, तो आजपर्यंतचा सगळ्यात गरम किंवा सगळ्यात उष्ण असा हे उन्हाळा होता असं म्हणतायत. अख्खा महिना होता असा काहीतरी डेटा येतोय. त्याचे डिटेल्स जसे मला मिळतील ते मी शेअर करेल. पण म्हणजे आत्तापर्यंत कधीच कुठल्याच एप्रिल महिन्यात ज्याला एवढं उकडतंय असं कोणी म्हटलं नव्हतं. म्हणजे सगळ्यात जास्त आत्ता उकडत होतं. असो, कमिंग अप इन जस्ट वेट, सुपर हिट गाणं. आहे ना ते, आलंय ना, नासाच येतंय. हे काय नासाचा डेटा असं म्हणतोय की कालचा जो एप्रिलचा महिना होता या वर्षीचा तो सगळ्यात म्हणजे सगळ्यात जास्त गरम होता. याच्या आधी रेकॉर्डेड टेम्परेचर्स हे नव्हते. ऑनलाईन जाऊन तुम्ही त्याचे फोटो जर बघितले तर खूप इंटरेस्टिंग त्यांनी असं ग्लोब दाखवलाय. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.